आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या 6 वर्षांमध्ये देशभरात 17 कोटींहून जास्त रोजगार निर्मिती. शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला. आणि शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. ते आज अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे. मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए.
केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी 3,132 कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्यापैकी 1,631 कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण एप्रिल महिन्यात झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. यात महाराष्ट्रासाठी 215 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती देणं, विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये दिलासा देणं यासारखे अनेक निर्णयही घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना उत्पन्नाचं आणखी साधन मिळावं याकरता सहकारी साखर कारखान्यांनी गाळप बंद असताना इथेनॉल तसंच भाजीपाला आणि इतर उत्पादनांसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील तसंच पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण त्यांनी केलं. प्रवरानगर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित परिसराचं उद्घाटनही त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले,
त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल. आणि मी सांगू इच्छितो, आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला. आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे. काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो, काळजी करू नका. आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही यावेळी भाषणं झाली. देशात गेल्या 6 वर्षात सुमारे 17 कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष 2023-24 मध्ये 64 कोटी 33 लाख रोजगार निर्माण झाले असून 6 वर्षांपूर्वी 2017-18 मध्ये ही संख्या 47 कोटी 50 लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखील मोठी घट झाली असून 2023-24 मध्ये तो 3.5% खाली उतरला आहे. देशात नव्यानं सुरू झालेले स्टार्टअप, स्किल इंडिया, रोजगार मेळावे, पीएम विश्वकर्मा योजना, मनरेगा, पीएम विकसित भारत रोजगार योजना आणि लखपती दीदी यासारख्या इतर योजनांना या रोजगार निर्मितीचं श्रेय असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. आज ऐकूया वस्त्रोद्योग उद्योगाविषयी.
सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनुसार हस्तनिर्मित धाग्यांवरील जीएसटी 18% वरून 5% करण्यात आला आहे. याशिवाय 2,500 कमी किमतीच्या रेडीमेड कपड्यांवरील जीएसटी 5% झाला आहे. यामुळे कपड्यांची मागणी वाढेल आणि उत्पादनही वाढणार आहे, तसंच निर्यातीतही वाढ होणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगाचं केंद्र बनायला मोठी मदत मिळेल, यात शंका नाही.
मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. मतदार हा मराठवाड्यातला 8 जिल्ह्यातल्या कोणत्याही वयाचा, कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि रहिवासी असावा. तो 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचा पदवीधर असावा. तालुक्याच्या तहसील कार्यालयात मतदार अर्ज जमा करता येतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा युवा महोत्सव येत्या मंगळवारपासून सुरू होणार आहे. 4 दिवसांच्या या महोत्सवात नृत्य, नाट्य, लोककला, ललित साहित्य आणि संगीत विभागातल्या कलाप्रकारांचं सादरीकरण होणार असून 60 महाविद्यालयांमधले सुमारे 1,600 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रथम वर्ग क्रिकेटमध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत विदर्भानं आज शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या 5 दिवसांच्या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात अथर्व तायडेच्या 143 आणि यश राठोडच्या 91 धावांच्या जोरावर 342 धावा केल्या, तर शेष भारताचा डाव 214 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भानं 232 धावा केल्या, त्यामुळे त्यांची एकूण आघाडी 360 धावांची झाली. त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव 267 धावांमध्ये गुंडाळला. हर्ष दुबेनं 4 बळी घेतले. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान यांचा सामना सुरू होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 49व्या षटकात 8 बाद 231 धावा झाल्या होत्या. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली असून भूमवाशी आणि कळंब तालुका परिसरात जोरदार पाऊस बरसला. नद्यांचं पाणी वाढल्यानं अनेक गावांकडे जाणारे रस्ते बंद आहेत. सध्या पावसाचा जोर ओसरला असून वातावरण ढगाळ आहे. मांजरा धरणातून 15,000 क्युसेक वेगानं विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. सापनाई इथं आज मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. शेतात पाणी घुसल्यामुळे जमीन खरडून गेली आहे. भंडारा जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. धान पीक काही दिवसात कापणीला येणार आहे, त्यामुळे या पावसाचा फटका हलक्या वाणाच्या धानाला बसणार आहे. लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पुन्हा पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही भागात जमिनी वाहून गेल्या आहेत. मुरुड ते वाठवडा, मुरुड ते पाडोळी मार्गे धाराशिव जिल्ह्यात कळंबच्या दिशेनं जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 15 रुपये घेण्याच्या शासनाच्या निर्णयाची तसंच शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी पाठवलेल्या नोटिशींची होळी करण्यात आली. 68व्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीमंडळ लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले मिळून 36 तालिका अध्यक्ष आणि 16 सचिव यांचा या पथकात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉ अजित गोपछडे देखील परिषदेत सहभागी होणार आहेत. बार्बाडोसमध्ये ब्रिजटाऊन इथं आजपासून येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालेल. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत. हवामान. ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली व्हायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडायची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्रात सध्या ताशी 100 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं मच्छीमारांनी 7 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात 7 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन. गेल्या 6 वर्षांमध्ये देशभरात 17 कोटींहून जास्त रोजगार निर्मिती. शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला आणि शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.